नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन्ही नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असून काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही असं भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाकडून ईडीला धमकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. यंग इंडिया संघटनेच्या नावाखाली पक्षानं बेकायदेशीरपणे जमीन मिळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं कॅव्हिएट दाखल केलं असून कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर या सुनावणीत चर्चा होईल. 5 एप्रिलला संसदेत मंजूर झालेला हा कायदा 8 एप्रिलपासून देशभरात लागू झाला. छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी मारले गेले. दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांकडून 13 लाख रुपयांचं बक्षीस होतं. काल संध्याकाळी कोंडागाव आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील किलम बरगम गावांच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक दलाचं पथक नक्षलवाद विरोधी कारवाईवर असताना ही चकमक झाली. घटनास्थळावरून 1 AK-47 रायफल आणि इतर शस्त्र तसंच स्फोटकं जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्स परिषद ही जागतिक मनोरंजन परिसंस्थेला जोडण्यासाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं प्रतिपादन अभिनेता आमिर खान यानं एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना केलं आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच नवीन संधींच्या शोधात असलेल्यांना यात सहभागी होता येत आहे, त्यामुळे व्यवस बाजार हा माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी व्यवसाय वाढीचं केंद्र बनल्याचं आमिर खान यानं म्हटलं आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामं कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये 25% सुधारणा झाल्याचं दिसून येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शालेय शिक्षण विभाग सदैव समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्य शिक्षण मंडळ कायम राहणार असून नवीन अभ्यासक्रमात मराठी भाषा, राज्याचा इतिहास, भूगोल यांच्याशी तडजोड केली जाणार नसल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या FRP बाबत राज्य शासनानं 21 फेब्रुवारी 2022 जारी केलेला शासन निर्णय रद्द केला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. उसाच्या FRP संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशामुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यातला ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी 31 मार्च अखेर साखरेचं उत्पादन 80,26,000 टनापर्यंत पोहोचलं होतं. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी साखरेचं उत्पादन सुमारे 30 लाख मेट्रिक टन कमी आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार राज्यातल्या 192 साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केलं आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल गुप्ता यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आदींनी गुप्ता यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी जिल्हा यंत्रणेच्या विविध प्रमुखांशी संवाद साधला. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून सुरू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेच्या अंतर्गत येत्या 17 तारखेला पुण्यातून उत्तर भारत देवभूमी यात्रा ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. हरिद्वार, ऋषिकेश, कटरा, मथुरा आणि वृंदावन यासारख्या महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन 10 दिवसांनी ती पुन्हा पुण्यात येणार आहे. या गाडीची आसन क्षमता 750 असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार आरक्षण देण्यात येणार आहे. बीड तालुक्यात नवगन राजुरी इथं परवा शुक्रवारी कुस्त्यांचे सामने खेळवले जाणार आहेत. सय्यद जानपीर उर्सनिमित्त आयोजित या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातले तसंच जिल्ह्याबाहेरील कुस्तीगीर मल्लांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पेरू इथं आयोजित ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल प्रत्येकी 1 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10